नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन आनी आपत्ती वेवस्थापन हांचो आसपाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी केली. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमांत 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी आपल्या इस्टर्न फ्लिटांत आस्पावीत करपाक तयार आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलँडांत न्यूझीलंडांतले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पांवड्याचेर उलोवणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगला. भारतीय रेल्वेन उत्तर रेल्वेच्या 680 मार्ग किलोमिटराचेर कवच तैनाती खातीर 206 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. आनी फिफा विश्वचषकांत स्पेनान दुसरे क्वॉर्टर फायनलींत बेल्जियमाक 2-1 अशें हारोवन उपांत्य फेरयेंत सुवात मेळयल्या. आतां पुराय खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन, दुग्ध पर्यटन, खेळार, आपत्ती वेवस्थापन हांचो आस्पाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी करून दोनूय राष्ट्रांमदल्या द्विपक्षीय संबंधात एक नवो अध्याय गाठला. ऑकलँडात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी न्यूझीलंडातले तांचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पांवड्यार उलोवणी जाल्यो उपरांत ह्यो कबलाती जाल्यो. भारत पॅसिफीक वाठारांतली सुरक्षा घटमूट करपाचो हेत आशिल्लो. दर्यावेले सहकार्य वाडोवपा खातीर संरक्षण मंत्रालय आनी न्यूझीलंड संरक्षण दळ हांचे मदीं वेवस्थेचे निवेदन जाले. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणम हांगा 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी F-38 आपल्या इस्टर्न फ्लिटांत आस्पावीत करपाक तयार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्या सुवाळ्याच्या अध्यक्षपदार आसतले. संरक्षण आत्मनिर्भरताय आनी देशी झुजारी जहाज बांदपाचे दिकेन भारताच्या प्रवासात हो आनीक एक महत्वाचो पावडो थारलो. विशाखापट्टणमांत नौदल कर्मचाऱ्यांक संबोधित करतना संरक्षण मंत्र्यांनी हिंद महासागर प्रदेशांत शांतताय आनी स्थिरताय हांची हमी दिवपी भारताच्या भूमिकेक परतून पुष्टी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑकलँडात न्यूझीलंडातले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पांवड्याचेर उलोवणी करतले. फाटल्या 2 वर्सांत खासा करून वेपार आनी वाणिज्य आनी संरक्षण मळार महत्वाची प्रगती जाल्ल्या द्विपक्षीय संबंधांचो दोनूय फुडाऱ्यांनी नियाळ घेतलो. न्यूझीलंड भेटेक लागून दोनूय देशांमधल्या संबंधांक नवी गती मेळटली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. आतां दोनूय देशांनी रणनिती भागीदारी स्थापन करून महत्वाचें पावल उबारलां जी फुडल्या सहकार्याक मार्गदर्शक थारतले अशें तांणी सांगले. दोनूय राष्ट्रांमदली लोकशाय मुल्यां आनी दर्यावेल्या संबंधांचेर भर दितना प्रधानमंत्री मोदी हांणी भारत पॅसिफीक वाठारांत शांतताय, स्थिरताय आनी सुरक्षा घटमूट करपाक भारत आनी न्यूझीलंडाची महत्वाची भूमिका आसूं येता अशें सांगले. 40 वर्सांत भारतीय प्रधानमंत्र्यांची न्यूझीलंडाची ही पयली भेट. उपरांत प्रधानमंत्री मोदी नामनेच्या वेवसायीक आनी खेळा व्यक्तींकडेन संवाद साधतले. दोनूय देशांमदीं आशिल्ल्या घटमूट संबंधांची प्रतिबिंब म्हणून प्रधानमंत्री मोदी आयज भारतीय लोकांच्या मेळाव्याक संबोधित करपाचे आसात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगला. केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांचे वांगडा ब्युरो ऑफ पोर्ट सुरक्षा स्थापन करपाच्या प्रगतीचो नियाळ घेतना मंत्री शहा उलयताले. फकत परवानो आशिल्ल्या खासगी सुरक्षा एजन्सींक बंदर सुरक्षा सोपोवची आनी केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळान प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांक नेमपाक जाय अशें घरमंत्र्यांनी सांगले. सध्याच्या मुळाव्या साधन सुविधांचो उपेग करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण बेगीन सुरू करचे अशें ताणी निर्देश दिल्यात. भारतीय रेल्वेन उत्तर रेल्वेच्या 680 मार्ग किलोमिटराचेर कवच तैनाती खातीर 206 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. हाका लागून सुरक्षितताय आनी कार्यावळीची क्षमताय वाडटली. उच्च दाटायेच्या आनी रणनितीन महत्वाच्या मार्गांनी देशी सुरक्षेची वेवस्था वाडोवप हो प्रकल्पाचो हेत आशिल्लो. रेल्वे मंत्रालयान दिल्ली विभागाच्या रेवारी दिल्ली आनी शकूर बस्ती बथिंडा विभागाचेर कवच वर्जन 4.0 अशी तरतूद लागू जातली अशें सांगला. रेल्वेची टक्कर आडावन सुरक्षितताय वाडोवपा खातीर ही पद्दत तयार केल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज बिहारातल्या गया हांगाच्या दौऱ्यार आसतले. ह्या भेटी वेळार गया हांगा बिहार भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्थेत बिहार विधानसभेच्या वांगड्यांखातीर प्रशिक्षण कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनात ते उलोवप करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल मस्कतात आपल्या ओमानी समकक्ष बदर बिन हमद अल बुसेदीक मेळून दोनूय देशांमधल्या सहकार्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा केली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी वेपार, गुंतवणूक, जोडणी, तंत्रज्ञान, संरक्षण, सायबर आणि एआयचेर उलोप जाले असे सांगले. तसेच आखातातल्या घडामोडींविषयी आणि ह्या वाठारात शांतताय आणि स्थिरताय सुनिश्चित करपाचे यत्न हांचेविषयी दोनूय फुडाऱ्यांनी व्यापक विचार विनिमय केलो. भारत आणि ओमान हांच्यामधल्या रणनीती भागीदारीचो विश्वास या चर्चेतल्यान दिसून आयला असे मंत्री जयशंकर हांणी सांगला. विज्ञान आणि समाज एकठाय विकसित झाल्ल्यान तंत्रज्ञान मनशाच्या जिवितचो एक अभिन्न भाग झाला असे कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी सांगले. नवी दिल्लीत झाल्ल्या पुस्तक विमोचन कार्यावळीत मार्गदर्शन करतना मेघवाल हांणी कृत्रिम बुद्धिमत्तेचे रुपांतर संधीत करप आणि भारताचे सांस्कृतिक दायज सांभाळपाखातीर त्याचो वापर करप हे मुखेल आव्हान असा असे सांगले. देशाच्या शाश्वत उदरगती खातीर एआयची मजत घेऊक जाय असे त्यांनी म्हणले. यावेळी उलयताना बायला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि बायलांनी नव्या तंत्रज्ञानाचो वापर करपाक मर्यादित रावचे न्हय, उदरगतीत सक्रियपणान वाटो घेवचो असे सांगले. समावेशक आणि सशक्त समाज उभारपाखातीर तंत्रीक नवनिर्माणात बायलांनी वाटो घेवप गरजेचे असा. इंडिया एआय मिशनाखाला सरकार एआय संबंधित मुळावी बांदावळ घटमूट करून देशभरात एक घटमूट अशी कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यावरण प्रणाली विकसित करता असे तिने सांगले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड सांगमा हांणी राष्ट्रीय राजधानीच्या दिल्ली हाट हांगा मेघालय अन्साचे फेस्ट 2026 चौथे आवृत्तीचे उक्तावण केले. अन्सा पिकोवप्यांक गिरायक, किरकोळ विक्रेते, अन्न वेवसाय आणि निर्यात बाजारपेठेकडेन जोडपा खातीर हो वर्सुकी महोत्सव म्हळ्यार राज्याची मुखेल माची थारल्या. काल या संदर्भात उलयतना मंत्री सिंधिया हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल बल ह्या दृष्टिकोनाचेर आधारून ही कार्यावळ आशिल्ल्याचे सांगला. अशे तरेच्यो कार्यावळी व्यापाराक आणि संवसारीक पावड्यार शेतकऱ्यांच्या क्षमतेक नवी चालना दितात असे तांणी मुखार म्हळे. व्हेनेझुएलातल्या विध्वंसक अशा भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो आता 4,000 पावला. व्हेनेझुएलाचे सांसद मुखेली जॉर्ज रॉड्रिक्सनान सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचेर बरयला की 24 जून दिसा फाटोफाट 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या भूंयकापाक लागून दर्यादेगेवेल्या ला गुआरा राज्यात उण्यात उणे 4,118 लोकांक मरण आयला जाल्यार 16,704 जाण जखमी जाल्यात आनीक हजारांनी लोक सध्या बेपत्ता आसात. फिफा विश्वचषकात स्पेनान काल राती अमेरिकेतल्या इंगलवूड हांगाच्या लॉस एंजलस स्टेडियमात जाल्ले दुसरे क्वार्टर फायनल मॅचीत बेल्जियमाक 2-1 असे हारोवन उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. ताचे आदी बोस्टनात जाल्ल्या पहिल्या क्वार्टर फायनलीत मॉरोक्कोचेर 2-0 असे जैत मेळून फ्रान्स सेमीफायनलीत पावलो. उरिल्ल्या क्वार्टर फायनलीत आयज राती मियामी गार्डन्सात नॉर्वे आणि इंग्लंडाचो खेळ जातलो. भारतीय वेळेप्रमाण राती 2:30 ही मॅच सुरू जातली. फाल्या चौथ्या क्वार्टर फायनलीत डिफेंडींग चॅम्पियन अर्जेंटिना आणि स्विझर्लंडा आड खेळ जातलो. विम्बल्डन टेनिसात आयज लंडनात जावपी बायलांच्या एकोड्या सर्तीच्या फायनलीत चेकियाची कॅरोलिना मुचोवा ही लिंडा नॉस्कोवा हाच्याकडे झुजतली. दोनूय खेळाडी आपल्या पहिल्या विम्बल्डन खिताबाचो फाटलाव करतात. मजगती फाल्या दादल्यांच्या एकोड्या सर्तीच्या फायनलीत संवसारीक क्रमांक 1 खेळगडो जेनिक सिनर आणि जर्मनीचो अलेक्झांडर झेरेवा हाच्या आड खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसां खातीर बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 5 दिसांत हरियाणा, चंडीगढ, पंजाब, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लद्दाख आनी जम्मू काश्मीर वाठारात लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडटलो. तशेंच अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, पुड्डुचेरी, करायकल, अस्तंत मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आनी ईशान्य वाठारातल्या कांय भागांनी फुडल्या 3 ते 4 दिसांत वीज आनी वादळी वारेसयत पावसाची शक्यताय आसा. दिल्लीत आयएमडीन दिसाचे गडगड मारून कांय प्रमाणात पावस पडू येता असो अदमास उक्तायला. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन, आपत्ती वेवस्थापन हांचो आसपाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी केली. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापट्टणमांत 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी आपल्या इस्टर्न फ्लिटांत आस्पावीत करपाक तयार आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलंडांत न्यूझीलंडांतले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर उलोवणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगले. आनी फिफा विश्वचषकांत स्पेनान दुसरे क्वार्टर फायनलींत बेल्जियमाक 2-1 अशें हारोवन उपांत्य फेरयेंत सुवात मेळयल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.